नमस्कार, मी हरिश्चंद्र सखाराम भोये विक्रमगड विधानसभा मतदारसंघातून भाजपा महायुतीचा अधिकृत उमेदवार असून आपल्या परिसराचा विकास, आपले हक्क आणि आपल्या समस्या सोडवण्याकरिता मला आपली साथ हवी आहे। आपणास विनंती करतो की येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या निवडणुकीत कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मताने विजयी करा। धन्यवाद।